मूकं करोति वाचालं वंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तं अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रजितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपद्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः स वैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः मीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजदुग्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौतुकारामवद् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधीं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सर्वस्य चाहम रुधि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम। सर्वांच्या मस्तकाकाशामध्ये हृदयामध्ये मी उत्तम प्रकारे मी प्रवेश करतो स्थित असतो। मत्त म्हणजे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि ज्ञानाची निवृत्ती किंवा संशय भ्रम कुतर्क विपर्यय यांचा लोप हे सर्व माझ्यापासूनच होतं। अपोहनंच म्हणजे माझ्याच अधिष्ठानावर स्मृती असते, तत्वतः माझ्याच अधिष्ठानावर ज्ञान वास करत, माझ्याच अधिष्ठानावर ज्ञानाची निवृत्ती देखील होते। ज्ञान झालं हे समस्त माझ्याच अधिष्ठानावर आणि त्या ज्ञानाची सहजता येते तीही माझ्याच अधिष्ठानावर। सर्व वेदांना म्हणजे ज्ञानाला त्या ज्ञानाचा किंवा वेदांचा वेद्य विषय तो मीच आहे। वेदैश्च सर्वैहि अहमेव वेद्यो मीच वेद्य आहे। माझ्याखेरीज दुसरं वेदांना कोणीही वेद्य नाही। सगळ्या ज्ञानाची मजल देखील मी प्राप्त व्हावं म्हणून आहे। वेदांतकृत वेद विदेव चाहम आणि आत्मज्ञान श्रुती वेदांत याचा अर्थ आणि वेदांत कृत वेद विदेव म्हणजे ही श्रुती सांगणारा वेदार्थ वेत्ता तोही तत्वतः मीच आहे। माझ्याच अधिष्ठानावर हे सगळं काम घडलं असं भगवंत सांगतात आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर लिहिलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपण पाहतो आहोत। बरेच दिवस हा श्लोक आपला चाललेला आहे, त्यातही पहिल्या तीन ओव्यांकरता मिळून तीन प्रवचनं आपली झाली। बराच काळ ती प्रवचनं चालली। एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी परिसंतान सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी। आणि त्यानंतर देखील आपली एक दोन प्रवचन उरलेल्या ओव्यांवर झाली। ते आपे आप देखोनी देखी मिया आत्मेनी सदा सुखी येथे मी वाचोनी अवलोकी आन हेतू असे। अगा सूर्योदयो झाली या सूर्य सूर्यची पहावा धनंजया तेवी माते जाणावया मीची हेतू। जैसे सर्पत्व का दोरा दोरूची मूळ धनु धरा तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू। मागच्या वेळेला आपलं हे झालेलं होत। सर्पत्व किंवा सर्पत्व ज्या दोऱ्याच्या अधिष्ठानावर भासत तो दोरा, या दोन्ही भासांकरता मूळ पदार्थ तिथे पाहिजे। दोरूची मूळ धनुर्धरा, तो दोराच नसेल तर दोरावर सर्प कसा भासेल, आणि दोराच नसेल तर दोरा देखील दिसणार नाही। तैसा ज्ञाना अज्ञानाची या संसारा मियाची सिद्धू। तसं ज्ञान माझ्यामुळे सिद्ध झालेलं आहे आणि अज्ञान देखील माझ्यामुळेच सिद्ध झालेलं आहे। म्हणून जैसा असे तैसया माते नेणोनी धनंजया वेदू जाणो गेला तव तया झाली शाखा। जेव्हा अज्ञान होतं तेव्हा अज्ञानालाही मीच कारण असतो। पै अभ्रे दिवसू हरपला तोही दिवसेची जाणो आला त्या प्रकारे, आणि ज्ञान होतं तेव्हा ते ज्ञान देखील माझ्यामुळेच होतं। पण मला न जाणता जेव्हा प्रयत्न केला जातो जाणण्याचा, मला न जाणता मी परमात्मा, मला न जाणता केवळ शब्दावरून काहीतरी खटाटोप केली जाते जाणण्याची, तेव्हा वेदांना देखील विभाग पडले, वेदांच्या देखील शाखा निर्माण झाल्या। मूळ वेद ज्यांनी लिहिले त्यांनी मला जाणलेलं होतं, पण वेदांचे जे अभ्यासक होते तर ते मला न जाणता वेदांना जाणायला गेले, मला न जाणता वेदांचा अभ्यास करायला गेले। असं झाल्याबरोबर तिथे देखील शाखा निर्माण झाल्या। जो जाणता आहे तो जाणता जे सांगेल त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून केवळ जो स्वतःला जाणता समजतो त्याची ती प्रचिती नसल्यामुळं, मी न जाणता मूळ ज्ञान, जे ज्ञानाचे शब्द आहेत ते लक्षात घेऊन मी काही जाणीव धरली, मी जशी जाणीव धरली तशी यांनीही जाणीव धरली। मूळ जे जाणायचं ते न जाणता शब्दांचा अभ्यास करून यांनी देखील एक जाणीव धरली, तेव्हा त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद निर्माण झाले, कारण मूळ वस्तूला दोघही जाणणारे नव्हतेच। असं झाल्यामुळे या वेदांच्या देखील शाखा निर्माण झाल्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तरी तीही शाखा भेदी मीची जाणीजे त्रिशुद्धी, पण या शाखा भेदामध्ये देखील खरं म्हणजे मीच एक जाणावा अशी इच्छा असते, आणि या शाखा भेदांनी देखील जो द्वितीयसी संकेत जो दावी जेतो तया सांडूनी चंद्रमा पावी जेतो या न्यायानी चंद्र शाखा न्यायानी याचा आधार घेऊन जे जाणण्याचा प्रयत्न करतात ते शेवटी मलाच येऊन जाणतात। या शाखा भेदांच्या अंती देखील प्रत्यक्षत एखादा कोणीतरी मलाच येऊन प्राप्त होतो। जैसा पूर्वा परा नदी समुद्र चिठी, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी अशा नद्या नावाला त्या जशा समुद्राला जाऊन मिळणार, तसे हे भेद निर्माण झाले तरी अंती मलाच येऊन मिळतील मिळतात। आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी, तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीची करी यथावत प्रगटोनिया। महासिद्धांतापाशी श्रुती शब्दासकट हरपून जातात, नाहीशा होतात. महासिद्धांत कोणता? महासिद्धांत म्हणजे आपणच परमात्म स्वरूप आहोत हा महासिद्धांत. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, सर्वं खल्विदं ब्रह्म, तत्त्वमसि, प्रज्ञानं ब्रह्म, सोहम अस्मी, ही जी महावाक्य आहेत, या महावाक्याचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतापर्यंत पोचताना श्रुती शब्दासह उरत नाहीत. श्रुती देखील नाहीशी होते, शब्द देखील नाहीसा होतो. जेव्हा तो मी आहे असं म्हटलं जातं तेव्हा जे त्याचं लक्षण अव्यक्त अचिंत्य अदृश्य अविनाशी चेतन स्वरूप शांत स्वरूप आनंद स्वरूप जन्म मरण रहित हे जे त्याचं लक्षण आहे त्या लक्षणापाशी शब्द संपतात ही सगळी नकारात्मक वर्णन आहेत. परमात्म्याची जी वर्णन आहेत ती सगळी नकारात्मक वर्णन आहेत. आपल्याला विनाश माहीत असल्यामुळे त्याला अविनाशी म्हटलेलं आहे. आपल्याला जडत्व माहीत असल्यामुळे त्याला चैतन्यत्व म्हटलेलं आहे. आपण व्यक्तामध्ये राहतो म्हणून त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. पण मूळ त्याच्यापर्यंत पोचताना कोणता शब्दच उरत नाही. तिथे अव्यक्त हा शब्द देखील टिकत नाही. तो सत आहे म्हटलं आणि असत आहे म्हटलं तो सदसत विलक्षण असं म्हणावं लागतं. तो भावस्वरूप आहे असं म्हटलं तर इंद्रियांना गोचर नाही. दाखवा परमात्मा, इंद्रियांना गोचर नाही, दाखवता येत नाही. तो स्पर्शाचा विषय नाही, तो डोळ्यांचा विषय नाही, तो कानांचा विषय नाही. त्याला सतही म्हणता म्हणजे कायम अस्तित्व मात्रही म्हणता आणि सिद्ध करता येत नाही. कोणत्याही इंद्रियांनी तो सिद्ध होण्यासारखा नाही. शब्द थांबून जातात, इंद्रिय थांबून जातात. आणि असं असेल तर मग त्याला असत म्हणा. हे जे दिसतंय त्याला सत म्हणा. कारण जे इंद्रियांना जाणवत नाही ते नाही असं म्हणा. पण इंद्रियांना जरी जाणवत नसलं तरी ते नाही म्हणायची सोय नाही. समर्थ म्हणतात न दिसे तरी काय झाले, तरी ते सर्वत्र संचले. ते दिसत नाही म्हणून काय झालं, तेच तर सर्वत्र नटून राहिलेलं आहे, तेच तर सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे. कसं भरून राहिलेलं आहे? सत म्हणून तुम्हाला दाखवता येत नाही इंद्रियांना मनाला बुद्धीला, म्हणून असत म्हणजे ते नाहीच आहे असं जर म्हटलं तर मग कशाच्या अधिष्ठानावर हे निर्माण होतं? अधिष्ठान दिसत नाही असं असल्यामुळे दोन्ही प्रकारचे शब्द त्याच्या ठिकाणी जाऊन गुडूप होऊन जातात, विश्रांती पावतात, नाहीसे होतात. आणि महासिद्धांतापासी श्रुती हरपती शब्देसी, श्रुतींचे शब्द देखील हरपून जातात, नाहीसे होतात. असं असल्यामुळे समर्थांनी दासबोधात म्हटलंय महावाक्य उपदेश भला तरी त्याचा जपू नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. त्याचा जर जप केला तर वृथा क्षीण होईल, मन शिणेल तोंड दुखेल जप करून करून. पण काही झालं तरी नुसता अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी असं म्हणून किंवा सोहम अस्मी असं म्हणून ते होता येत नाही ना. त्याचा जप करायचा नाहीये तर विचार करून चिंतनाने त्याच्याशी तद्रूपता प्राप्त होते. पण तद्रूपता प्राप्त होते तेव्हा देखील शब्द नाहीसे होतात आणि जाणीवेला बोध होतो. आणि महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वातलहरी. जशा वातलहरी गंध घेऊन येणाऱ्या आकाशामध्ये लोप पावतात, तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत. लाजून श्रुती जणू थांबली असं होत, श्रुतीला देखील सांगता नाही येत, लाजिले असं म्हटलंय. रामकृष्ण म्हणायचे की लग्न झालं आणि जावयांना घरी बोलवलं, जावई आणि जावयांबरोबर जावयांचे देखील मित्र असे चार पाच जण आले. आणि मग मैत्रिणी म्हणतात की त्याच्यामध्ये तुझा नवरा कोण ग? तो मिशा अशा दिसतात, तो तुझा नवरा आहे का? तर ती म्हणते की तो नाही. मग कानात बिगबाळ्या घातलेल्या तो तुझा नवरा आहे का? ती म्हणते की नाही. मग तो जरीची टोपी घातलेला तो तुझा नवरा? ती म्हणते की नाही, तोही नाही. मग तो शेंडी ठेवलेला तो तुझा नवरा आहे का? तेव्हा ती नुसतीच लाजून खाली मान घालून हसते असं रामकृष्ण म्हणायचे. महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी जैसिया सगंधा आकाशी वात लहरी तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत ते मीची करी यथावत प्रगटोनिया. हे उदाहरण आता मी दिलेलं रामकृष्णांचं किती कळेल काही सांगता येत नाही. मी परवा कधीतरी कोणाला विचारलं की तू काय करतेस, ती म्हणाली की मी नोकरी करते आणि तुझे यजमान तो करतो ना, तोही नोकरी करतो. आता तसं राहिलेलं नाहीये की हा माझा तो नवरा का असं म्हटल्यावर खाली मान घातली, नुसती हसली, मग गालावर लाली आली म्हणून मग ओळखायचं की हा हिचा नवरा, असं आता राहिलेलं नाहीये. तरी देखील अजून श्रुती लाजतीये. मुलींनी लाजणं बंद केलेलं असलं तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की महासिद्धांतापासी तैसे समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत. श्रुती मात्र अजून लाजतीच आहे. ते मीची करी यथावत प्रगटोन या, ज्या ठिकाणी श्रुती देखील लाजून थांबते तरीही ते प्रगट होतं, तो प्रगट करणारा मीच असतो, परमात्माच आहे, परमात्म्यामुळेच हे प्रगट होत. पाठी श्रुती सहित अशेष जग हरपे जेथ निशेष ते निज ज्ञानही चोख जाणता निची. ज्ञानेश्वर महाराज एक एक पाऊल पुढे टाकायला लागले. प्रथम म्हणाले महासिद्धांतापासी श्रुती हारपती शब्देसी. महासिद्धांतापाशी श्रुती शब्दा सहित थांबते, हरपून जाते, नाहीशी होते. पुढे म्हणायला लागले की समस्त ही श्रुती जात ठाके लाजिले ऐसे निवांत. ती जिथं निवांत थांबते त्याच्या पुढे माझा प्रांत सुरू होतो, परमात्म्याचा प्रांत सुरू होतो असं म्हणाले. आणि आता म्हणाले पाठी श्रुती सहित अशेष जग हरपे जेथ निशेष. श्रुती सकट म्हणजे या परमात्म ज्ञाना सकट जगत संसार अज्ञान किंवा माया पाठी श्रुती सहित अशेष जग हरपे जेथ निशेष. ते निज ज्ञानही चोख जाणता मीची, पण जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा श्रुतीही संपते आणि जगतही संपत. मागच्या ह्याच्यात सांगितलं की श्रुती थांबते लाजून आणि परमात्म्याचा प्रांत सुरू होतो, पण तेव्हा जगताचं काय होतं? तर श्रुती जशी परब्रह्माच्या ठिकाणी गेल्यावर लीन होते, नाहीशी होते आणि परमात्म्याचा अनुभव देऊन जाते, तेव्हा त्या ठिकाणी अशेष जग देखील संपून जात, जगत भान देखील नाहीस होत. आणि हे जगत भान नाहीस होत तेव्हा ज्ञान प्रगट कुठं होतं? आपल्याच ठिकाणी प्रगट होत. ते निज ज्ञानच असत, ते निज ज्ञानही चोख, जे निज ज्ञान चोख शुद्ध 16 नंबरी 100 नंबरी काय म्हणायचं, असं जे शुद्ध ब्रह्मज्ञान निज ज्ञान, ते निज ज्ञान जेव्हा चोख लक्षात येतं तेव्हा ते निज ज्ञान जाणणारा मग कोण असतो? तो नसतो की जो जाणतो. हे सगळं ज्याला समजलं, मकरंद माधव वजे, तिथे मकरंद माधव वजे कोणी नसतो. जाणणारा असतो तो मात्र परमात्माच असतो. जो जाणतो त्या व्यक्तीला देखील मी जाणलं असं अभिमानाने सांगता येणार नाही. थोडाही वेगळा राहिला, मी जाणलं अशा भूमिकेत गेला की तो सुटला सुटला, जाणीव त्याच्यापासून दूर गेलीच गेली. दिनवा म्हणतात की टॉलस्टॉय म्हणतो की मी ध्येयाला गाठलं रे गाठलं असं म्हणेपर्यंत साधक ध्येय मी सुटलो रे सुटलो असं म्हणून पुढे निघून जात. जेव्हा तो ध्येय स्वरूप होतो तेव्हा त्या व्यक्तीनी ते जाणलं असं होत नाही, ती व्यक्ती अव्यक्ती होते. तेव्हा परमात्माच आपल्या स्वतःला जाणायला सुरुवात करतो, ती व्यक्ती नव्हे, त्या व्यक्तीचा संपूर्ण लोप होतो, तिथे आता काहीच राहत नाही. असं जेव्हा होतं तेव्हा परमात्मा आपला आपण प्रकट होतो, स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, अशी त्याची स्थिती होऊन जाते. समजते मी काय म्हणतोय ते? पाचव्या अध्यायात शेवटचा श्लोक भगवंतांनी भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती असं म्हटलं. मोठ्या कष्टाने तप केलं, यज्ञ केला, ध्यान केलं, पण जे ध्यान केलं त्या ध्यानाच्या वेळेला जेव्हा परमात्मा भोग प्राप्त होतो तेव्हा तो त्या व्यक्तीला नाही घेता येत, त्या व्यक्तीची अव्यक्ती होते आणि जो भोग मिळतो आनंदाचा पण तो परमात्मा आपल्या स्वतःचा आनंद आपणच उपभोगत राहतो. जे मुळात आपलंच होतं ते त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि जे आपलं नव्हतं देह इत्यादी नामरूप वर्ण आकारादी त्या सगळ्याचा लोप होऊन जातो. स्वामीजींचा अभंग एक फार सुंदर आहे, माझे मी केले गुरुराये, माझे मी केले अज्ञानातील ज्ञानही माझे सहजची घालविले, माझे मी केले जे माझ होत ते मला मिळालं, ते मी केलं. आणि अज्ञानातलं जे ज्ञान होत संसार इत्यादी ते सहज नाहीस झालं. साधनेतले साध्यही सरले बोलण्यातले मौनही गेले, सारे गिळुनी ब्रह्मांडाला जे काही उरले माझे मी केले. आता माधव नाही उरला, जी दिसते ती अखंड ज्वाला. काय सांगू मी आता तुम्हाला, स्फुरले ते लिहिले माझे मी केले. आता माधव म्हणून कोणी उरला नाही, जे जे काही दिसत असेल ती आत्मज्योती. अशा अशा प्रकारे जेव्हा श्रुती लाजून थांबते आणि परमात्माच उरतो तेव्हा जगत भानही नाहीस होत आणि मग निजज्ञान प्रगट होत. पण ते निजज्ञान प्रगट होत ते माझ्यास्तवच होत, माझ्यामुळेच होत, त्याचा भोगता मी असतो. पाठी श्रुती सहित अशेष जग हारपे जेथ निशेष, ते निज ज्ञानही चोख जाणता मीची. ते निजज्ञान जाणणारा तो व्यक्ती नसतो. त्या सम्राट मिलिंदची गोष्ट आहे ना, नागभूषण नावाचा संन्यासी भिक्षू येत असताना ते सम्राट मिलिंदनी अनेक ठिकाणी त्यांचं स्वागत केलं की साम्राज्यात प्रवेश केला तर तुमचं स्वागत असो, नागभूषणांचं स्वागत असो, स्वागताचा स्वीकार केला. पण नागभूषण नावाचा कोणी नाही असं म्हणाले. राजाला माहिती गेली नागभूषण काय उच्चारले. अगदी प्रत्येक ठिकाणी सत्कार होत असताना त्यांचे हेच उद्गार होते. सर्वात शेवटी राजवाड्यामध्ये प्रत्यक्ष राजा समोर आला आणि सत्कार झाला, सत्काराचा स्वीकार केला. पण नागभूषण नावाची कोणी व्यक्ती नाही म्हणाले. राजा म्हणाला की हे प्रत्येक वेळेला मी ऐकतो, हा काय प्रकार आहे? तर म्हणे राजा, तू मला तुझ्या नगरीत कशामधून आणलंस? तर या रथामधून आणलं. त्याचे घोडे काढा म्हणाला. त्याचे घोडे बाजूला काढले, त्याची चाकं काढा, चाकं बाजूला काढली. आता आस काढा, चाकांचा आस काढला. ध्वज काढून टाका, ध्वज काढला. घोडे ज्या सांगाड्याला जोडलेले होते तर तो सांगाडा आणि घोडे जोडलेले ते जू होते ते एकमेकांपासून काढा, ते एकमेकांपासून काढलं. आणि राजाला म्हणाला की राजा आता रथ दाखव. तर राजा म्हणाला रथ नावाचा प्रकार नाही, हे सगळे एकत्र होते तेव्हा त्याला रथ म्हणायचं. नागभूषण म्हणाला तसंच आहे, हे सगळे एकत्र आहेत म्हणून याला नागभूषण असं म्हणतात. पण नागभूषण नावाचा कोणी नाही. काही जर असेल तर शून्य आहे. बौद्ध सिद्धांताप्रमाणे हे सगळं काढलं तर काहीच उरत नाही. अरे एक एक पंचभूतात्मक तत्व तिथं तिथं गेली तर शून्यच उरतं असं ते म्हणाले. इथं वेदांती हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्म हाही शब्द नको असेल तर, शून्याच्याही पुढं शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्य होय सिद्धू, तो परमात्मा. परमात्म्यामुळे शून्य आहे हे तरी कळतं. सगळं संपल्यावर जे काही उरतं तर तो परमात्मा उरतो. सगळं संपलं म्हणून संपलं असं होत नाही. आणि याच इथंच बुद्धांचा पराभव झाला आपल्या देशामध्ये. बुद्धांचा याचा अर्थ बुद्ध धर्मीयांचा. बुद्धांना कदाचित तेच म्हणायचं होतं. ज्याला निर्वाण आणि मोक्ष म्हणत होते, परमशांतीची स्थिती, त्यालाच ते शून्य स्थिती कदाचित म्हणत असतील. पण इंटरप्रिटर कदाचित ते चुकले असतील. ते म्हणताना असं म्हणायला लागले की तिथं काहीच नसतं. पण तसा अनुभव ध्यानात कधी येत नाही. ध्यानात संपूर्ण शून्य झाल्यावर शून्य जाणणारा शिल्लक राहतोच, त्याला समजतं की शून्य आहे. हे निज ज्ञान ज्याला समजतं तो जेव्हा त्या ज्ञानाला प्राप्त होतो तेव्हा आपली अहंताच बाजूला सारतो, तो अहंताजन्य उरतच नाही. आणि मग कोण उरत? भगवंत असं म्हणतात की जो जाणता असतो तिथं तो परमात्माच असतो. परमात्माच आपल्या स्वतःचा अनुभव, आनंद, शांती, सुख स्वतःच उपभोगत असतो. म्हणजे एवढी साधना करायची आणि मला काहीच अनुभव नाही यायचा? परमात्मा परमात्म्याचा अनुभव घेईल, मग मी या भानगडीत पडायचं कशाला? एक पदार्थ आहे, तो पदार्थ खाल्ला तर मला सुख व्हायला पाहिजे ना, परमात्म्याला सुख होऊन कसं चालेल? पण इथं परमात्म्याला सुख होतं आणि देहापासून, मनापासून, बुद्धीपासून मी वेगळा, मी परमात्मा अशा बोधामध्ये ती व्यक्ती जाते. नंतर ती म्हणायला लागते तिथून खाली आल्यावर की तोच मी आहे. आणि त्या बोधाला पोचवेपर्यंत देखील तो ते म्हणतो, पण बोधात जेव्हा जातो तेव्हा परमात्माच आपला स्वतःचा आनंद आपण उपभोगत असतो. जैसे निदेलिया जागीचे, तेव्हा स्वप्नींचे कीर नाही दुजे, तरी एकत्वही देखो पाविजे आपलेची. झोपलेला जागा झाला तेव्हा स्वप्नातलं काही उरत नाही. काय काय स्वप्न पडावीत, मी जी सांगीन ती तुम्हाला माझीच वाटतील, नाही का? त्यामुळं आपली आपली स्वप्न जरी आठवली तरी देखील स्वप्न, स्वप्नामध्ये जे काही आपण पाहिलं किंवा अनुभवलं ते जाग आल्यानंतर काही उरत नाही, हा तर तुमचा आणि माझा अनुभव एकच असेल. स्वप्नातलं काही जरी उरलं नाही तरी देखील परी एकत्वही देखो पाविजे आपलेची. आता दुजं काही उरलं नाही, स्वप्न काहीही राहिलं नाही, झोप गेली, स्वप्न गेलं, स्वप्नातलं दृश्य गेलं, आता जे एकच आहे तेच शिल्लक राहिलं. परी एकत्वही देखो पाविजे आपलेची, आता स्वप्न नाहीये, आपण एकटे आहोत. तिथं मित्राशी वगैरे बोलत होतो, मित्र नाहीये, आपण एकटे आहोत असं समजलं. ते कोणाला समजलं? एकट्याला समजलं, त्याला समजलं. दुसरा कोणीच नव्हता ना तिथं सांगायला. जैसे निदेलिया जागीजे, तेव्हा स्वप्नींचे कीर नाही दुजे. स्वप्नातलं त्यावेळेला जसं काही उरत नाही आणि काही उरत नाही दुजं, तरी एकत्वही देखो पाविजे आपलेची. आपलं एकत्व आपणच फक्त आहोत हे जसं आपल्यामुळेच आपल्याला कळतं, जसं आपल्यामुळेच आपण द्विधा त्रिधा चतुर्धा सगळं विश्व स्वप्नात झालो, ते सगळं मावळलं आणि आपण एकटे आहोत हे आपल्यालाच कळलं, आपल्यामुळेच आपल्याला कळलं. तैसे आपले अद्वयपण, मी जाणत असे दुजेन वीण, तयाही बोधा कारण जाणता मीची. त्या प्रकाराने मी परमात्म्याशी एकरूप आहे, परमात्मा आणि मी यांच्यामध्ये अद्वैत आहे, असं परमात्म्याबरोबर असणारं माझं एकत्व, अद्वयत्व मी जाणत असे दुजे नवीन, हे एकत्व जाणणारा एकटाच असतो आणि तो परमात्माच असतो, व्यक्ती नसते. अहंताजन्य भाव असणारी व्यक्ती नसते. त तैसे आपले अद्वयपण मी जाणत असे दुजे नवीन, जसे आपण एकटेच आहोत आता स्वप्न नाही हे एकट्याला त्यालाच समजतं, ज्याला स्वप्न नाही आणि द्वैत भाव स्वप्नातला संपला हे त्यालाच समजतं आपण एकटे आहोत जो एकटा असतो त्याला। तसं आपले अद्वयपण मी जाणत असे दुजे नवीन, तयाही बोधा कारण जाणता मी। मी आता नाही, जे आहे ते तोच आहे, मी त्याच्याशी एकरूप झालेलो आहे। या बोधाच्या योगानी आपल्या स्वतःला जाणणारा परमात्माच असतो, परमात्माच परमात्म्याला जाणतो। मग आगी लागली या कापुरा, ना काजळी ना वैश्वानरा, उरणे नाही वीरा जयापरी। कापराला आग लागली, भरकन पेटला, विजून गेला। कापुराची वाकी उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठात। तेच उदाहरण इथं दिलं, कापूर पेटला, भरभर पेटला, तर काही काजळीही नाही आणि अग्नी देखील आपला आपण निमून गेला। अग्नी देखील त्या आगीला जाळून स्वतः संपून गेला। कापराला जाळलं आणि मग आगीनी आपल्या स्वतःला संपवलं आणि काहीच उरलं नाही। आता तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जई बुडवली जाये, त्या प्रकारांनी समूळ अविद्या, समूळ अविद्या ही बाहेर नाहीये, जगत ही अविद्या नाहीये, तर जगत अविद्या दिसते तो माझा अबोध, माझं जीवपण ही खरी अविद्या आहे, मूळ माझ्या ठिकाणी आहे। समूळ अविद्या खाये ते कशामुळं, ज्ञानामुळं ती अविद्या खाल्ली जाते। जसं अहम देहाहा असं वाटत होतं, त्याच्याऐवजी अहम ब्रह्माहा असं वाटायला लागलं, ज्ञानामुळं अविद्या गेली। अशा प्रकारे अविद्या नाही स करणारं ज्ञान, ते ज्ञानही जई बुडवणी जाये। अविद्या संपली ज्ञानामुळं, आता अविद्या आहे तेव्हा त्याच्या सापेक्ष, म्हणजे अज्ञान आहे त्याच्या सापेक्ष काही होतं त्याला ज्ञान म्हटलेलं होतं, बरोबर की नाही? पण आता अविद्या हा पदार्थच उरला नाही, तर जे उर्वरित आहे त्याला ज्ञान कसं म्हणायचं? असं असल्यामुळं त्या ज्ञानाला स्वतःची भूमिका किंवा स्वतः कोणी आहोत हे आपोआपच नाहीस होऊन गेलं, ते ज्ञानही बुडून गेलं। अविद्या गेली, त्याच्या सापेक्ष जे ज्ञान होतं ते ज्ञान अविद्येच्या सापेक्ष होतं, ते एकटंच ज्ञान ज्ञानाच्या भूमिकेत राहू शकत नाही, म्हणून ज्ञान आहे ही भावनाही गेली। तेवी समूळ अविद्या खाये ते ज्ञानही जरी बुडवली जाये, तरी नाही कीर नोहे। त्यावेळेला काय होतं, नाही म्हणजे अज्ञान मुळातच नव्हतं, ते आता नाही असं झालं, आणि न साहे असणेही, आता मी ज्ञान स्वरूप आहे हेही तिथं सहन होत नाही। अज्ञान गेल्यावर ज्ञानही निघून जातं। मला जेवढं सांगता येणं शक्य आहे तेवढं तुम्हाला सांगतोय, तुम्हालाही समजून घेणं शक्य आहे तसं तुम्ही समजून घ्यायचं आहे। कापूर पेटला, कापूर संपला आणि अग्नि देखील आपल्या स्वतःला संपून संपला. आता तिथं काजळीही नाही आणि अग्निही नाही. तसं ज्ञानामुळे अज्ञान गेलं आणि अज्ञान गेल्यावर ज्ञानाला स्वतःच्या अस्तित्वाचा अहंकार नसल्यामुळं, कारण वेगळेपणा दाखवायला तिथं दुसरा पदार्थ नाही, त्यामुळे ज्ञानाच्या सहज स्थितीत ज्ञानाची भूमिका संपली म्हणून ज्ञानही गेलं. तरी नाही किर नव्हे, जे नव्हतंच ते आता नाही, अज्ञान नव्हतंच ते आता नाही ज्ञानामुळं, आणि नस आहे असूनही आणि ज्ञान आहे आता ज्ञान उरलं ही भूमिका तिथं शिल्लक राहू शकत नाही. पै विश्व घेऊन गेला 9:30 वाजले, मी सुटलो आणि तुम्ही सुटलात. पण मला तुम्ही ज्या उत्सुकतेने ऐकताय त्यावरून मला हे तुम्हाला समजतंय असं भास झाला. भास म्हणजे कसं की तुमच्या लक्षात येते काय नक्की विषय चाललाय हे तरी निदान तुम्हाला कळलेलं आहे, नाहीतर मग तसेही चेहरे मी पाहिलेत बर का, तुमच्या डोळ्यात मला चमक जाणवत होती. अजून ऐकावं अजून ऐकावं असं त्या अर्थी तुमची उत्सुकता कुठेतरी शिगेला पोहोचलेली होती. आणि दुसरं म्हणजे हे वारंवार श्रवण केल्यामुळं हे समजण्याची देखील एक शक्यता निर्माण होतेच होते, तशी तुमच्या ठिकाणी निश्चित आहे. त्याअर्थी मी जे बोललो ते तुम्हाला समजलं. ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलंय या श्लोकांवर कधीही प्रवचन होत नाहीत, कोणी या श्लोकांना हात घालत नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्याही लक्षात आलंय की वेदांत किती सोपा करून सांगितलाय, किती आपल्याला समजेल अशा सोप्या पद्धतीने मांडलाय. अजूनही काही काळ हे सगळं आहे, पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यात् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत.